आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पारंपरिक समुदायांच्या ज्ञानाकडे दुर्लक्ष न करण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं नवसंशोधक आणि उद्योजकांना आवाहन। प्रयागराजमध्ये रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू, 19 जण जखमी। प्रसिद्ध बंगाली गायक प्रतुल मुखोपाध्याय यांचं कोलकाता इथं प्रदीर्घ आजारानं निधन। आणि महिला प्रीमियर लीग T20 क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना। नवसंशोधक आणि उद्योजकांनी पारंपरिक समुदायांचं उपजत ज्ञान दुर्लक्षित करता कामा नये असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। ते आज झारखंडमध्ये रांची इथं मेसरा इथल्या बिर्ला तंत्रज्ञान संस्थेच्या अमृत महोत्सव सोहळ्यात बोलत होत्या। AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रशिक्षण यांच्यात झालेल्या अनोख्या बदलांमुळे भविष्यात नाट्यमय परिवर्तन अनुभवायला मिळेल असं त्या म्हणाल्या। विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवकांचा उत्साह आणि वचनबद्धता महत्वपूर्ण भूमिका निभावत असल्याचं त्यांनी सांगितलं। विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि गणिताच्या शिक्षणात मुलीही मागे नसल्याचं मुर्मू यांनी म्हटलं आहे। फ्रान्स आणि अमेरिकेचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रात्री मायदेशी पोहोचले। त्यांच्या या दौऱ्याबद्दल अमेरिकेच्या गुप्तचर खात्याच्या संचालक तुलसी गॅबॉर्ड यांनी आभार व्यक्त केले आहेत। दोन्ही देशातले संबंध आणखी दृढ करण्यासाठी नरेंद्र मोदी यांचं स्वागत करणं हे सन्मानाचं असल्याचं त्या म्हणाल्या। प्रयागराज जिल्ह्यात कार आणि बसची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकूण 19 जण जखमी झाले आहेत। छत्तीसगड राज्यातल्या कोरबा इथून प्रयागराजकडे जाणारी गाडी प्रयागराजहून वाराणसीकडे जाणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाल्याचं प्रयागराजचे पोलीस आयुक्त तरुण गाबा यांनी सांगितलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अपघातात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली असून जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी सदिच्छा समाज माध्यमांवर व्यक्त केली आहे। तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी झालेल्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत। गुजरात राज्यातल्या दाहोद जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या रस्ते अपघातात 4 जण जागीच ठार झाले तर 6 जण जखमी झाले आहेत। लिमखेडाजवळ इंदोर अहमदाबाद महामार्गावर आज पहाटे साधारणपणे 3:15 वाजता हा अपघात झाला। प्रयागराज इथल्या महाकुंभावरून हे यात्रेकरू घरी येत असताना पर्यटक व्हॅन रस्त्यात थांबलेल्या ट्रकवर आदळून हा अपघात झाला। मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे। सर्वजण भरूच जिल्ह्यातल्या अंकलेश्वर आणि अहमदाबादच्या ढोलका इथले रहिवासी आहेत। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे। देशाच्या मत्स्य उत्पादनात मोठी वाढ झाली असून गेल्या 10 वर्षात ते दुप्पट झालं आहे असं मत्स्य व्यवसाय मंत्रालयानं सांगितलं आहे। भारत आता जगातला दुसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश झाला असून जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा 8% आहे। वर्ष 2013-14 मधल्या 95 लाख टनांवरून 2023-24 ते 184 लाख टन इतकं झालं आहे। केंद्र सरकारनं मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात आतापर्यंतची सर्वाधिक 2703 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली आहे। विधी विद्यापीठातून केवळ कायद्याची अक्षरओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागची भूमिका, इतिहास, कायद्याचा व्यावहारिक उपयोग आणि अंमलबजावणी समजून घेणं आवश्यक असतं असं प्रतिपादन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केलं। नागपूरच्या वारंगा इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूरचा 3रा दीक्षांत समारंभ आज झाला, त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते संबोधित करत होते। या समारंभात एकूण 155 पदवीधरांना पदव्या प्रदान करण्यात आल्या, ज्यामध्ये 112 पदवीपूर्व पदव्या, 28 पदव्युत्तर पदव्या आणि 15 PhD पदव्या समाविष्ट होत्या। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। बळजबरीनं केलं जाणारं धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधातल्या नव्या कायद्यातल्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीत महिला आणि बालकल्याण विभाग, अल्पसंख्याक व्यवहार विभाग, विधी आणि न्याय विभाग, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग या विभागांचे सचिव तसंच गृह विभागाच्या उपसचिवांचा समावेश आहे. ही समिती बळजबरीनं केलं जाणारं धर्मांतर आणि लव्ह जिहादविषयी राज्यातल्या सद्यस्थितीचा अभ्यास करेल आणि यासंदर्भातल्या तक्रारींवर कार्यवाहीसाठीच्या उपाययोजना सुचवणार आहे. यासोबतच ही समिती या मुद्द्यांशी संबंधित इतर राज्यांमधल्या कायदेशीर तरतुदी आणि कायदेही तपासून पाहणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारनं शुक्रवारी रात्री उशिरा अधिसूचना जारी केली होती. आत्मपरीक्षण आणि जागरूकता हे दोन महत्वाचे गुण आहेत. त्या आधारे विद्यार्थी आपल्या विचारसरणीत स्पष्टता आणि लवचिकता आणून ध्येयपूर्तीचा मार्ग निश्चित करू शकतात असं प्रख्यात आध्यात्मिक मार्गदर्शक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी म्हटलं आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या मनशक्तीचे सामर्थ्य या 5व्या भागात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. शैक्षणिक क्षेत्रातल्या यशापेक्षाही आंतरिक वाढ महत्वाची असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्ञानार्जन हसत खेळत असावं आणि संतुलित आणि चैतन्यशील मनानं शिक्षण घ्यावं. शिक्षण हे केवळ परीक्षांसाठी नाही हे समजून बुद्धीला कायम गतिशील ठेवावं असा सल्ला त्यांनी दिला. सक्तवसुली संचालनालयानं राजमल लखीचंद ज्वेलर्सची 1,69,00,000 रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. नाशिक आणि जळगावमध्ये ही संपत्ती आहे. बँकेची फसवणूक केल्याच्या गुन्ह्याअंतर्गत 2 दिवसांपूर्वी ही कारवाई झाली. प्रसिद्ध बंगाली गायक प्रतुल मुखोपाध्याय यांचं आज कोलकाता इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारी गीतं कोणत्याही वाद्यांशिवाय गाण्यात त्यांचा हातखंडा होता. अमी बांगला गण गाई आणि डिंगा भाषाओ सागोर ही त्यांनी लिहिलेली आणि स्वरबद्ध केलेली गाणी विशेष गाजली. त्यांच्या निधनानं संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्री सिबिहा यांची काल रात्री उशिरा जर्मनीतल्या म्युनिच सुरक्षा परिषदेत भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी परस्पर सहकार्याच्या प्रगतीबरोबरच युक्रेन संघर्ष सोडवण्याच्या दिशेनं सुरु असलेल्या प्रयत्नांवर चर्चा केली. डॉ जयशंकर यांनी जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांची देखील भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य आणि युक्रेनच्या विकासावर चर्चा केली. परराष्ट्रमंत्र्यांनी जर्मनीच्या बवेरिया राज्याचे अध्यक्ष मार्क सॉडर यांची म्युनिचमध्ये भेट घेतली. यावेळी भारत जर्मनी आर्थिक आणि तंत्रज्ञान सहकार्यावर चर्चा करत आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर विचारविनिमय केला. त्याचवेळी सॉडर यांचं स्वागत करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं जयशंकर म्हणाले. ब्रिटन आणि भारत यांच्यातले व्यापारी संबंध दृढ करण्यात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल ब्रिटन सरकारनं टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना मानद नाईटहूड पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. राजे चार्ल्स यांनी चंद्रशेखर यांना हा सन्मान प्रदान केला. या सन्मानाबद्दल चंद्रशेखर यांनी ब्रिटन सरकारचे आभार मानले आहेत. महिला प्रीमियर लीग टी20 क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरोधात होणार आहे. आज संध्याकाळी 7:30 वडोदरा इथं हा सामना सुरु होईल. दरम्यान काल झालेल्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं गुजरात जायंट्सचा 6 खेळाडू आणि 9 चेंडू राखून पराभव केला. विजयासाठी गुजरातनं दिलेलं 202 धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं केवळ 4 खेळाडूंच्या मोबदल्यात पार केलं. या सामन्यात गुजरातच्या वतीनं एशले गार्डनर हिनं सर्वाधिक 79 तर बंगळुरुच्या वतीनं रुचा घोष हिनं सर्वाधिक 64 धावा केल्या. भारताच्या महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी हाँगकाँग इथं सुरू असलेल्या आशियाई ज्युनियर सांघिक स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अनहत सिंग हिनं साखळी स्पर्धेत सर्व सामने 3-0 जिंकत भारतीय महिला संघाला ब गटात दुसरं स्थान मिळवून दिलं आणि भारताचं अंतिम 4 मध्ये स्थान पक्क झालं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पारंपरिक समुदायांच्या ज्ञानाकडे दुर्लक्ष न करण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं नवसंशोधक आणि उद्योजकांना आवाहन. प्रयागराजमध्ये रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू, 19 जण जखमी. प्रसिद्ध बंगाली गायक प्रतुल मुखोपाध्याय यांचं कोलकाता इथं प्रदीर्घ आजारानं निधन आणि महिला प्रीमियर लीग टी20 क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी 3 वाजता. नमस्कार.